आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपानं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर कणकवलीत भाजपाच्या कार्यालयाजवळ आणि पटवर्धन चौक इथं भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. नारायण राणे उद्या रत्नागिरी इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी देखील दावा केला होता, मात्र महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. राणे यांची लढत महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्याबरोबर होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज 25 एप्रिलपर्यंत भरता येणार असून 26 एप्रिलला अर्जाची छाननी होईल. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले यांनी आज भाजपाच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सुप्रिया सुळे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देखील बारामतीमधून आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या वतीनं आपला अर्ज दाखल केला. लातूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली मतदारसंघात भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांनी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या राज्यातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. एकूण 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मुख्य लढत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात पाहायला मिळेल. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून 10,652 मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जात आहे. तसंच या मतदानासाठी सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदारांना आवाहन केलं.
मतदानाची वेळ ही दोन भागात असणार आहे. आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या मतदारसंघासाठी ही वेळ 7:00 वाजतापासून 3:00 वाजेपर्यंत असणार आहे. तर चिमूर आणि ब्रह्मपुरी या दोन मतदारसंघासाठी ही वेळ 7:00 वाजतापासून 6:00 वाजेपर्यंत असणार आहे. उन्हाची वेळ लक्षात घेऊन माझी मुद्दाम आपणास विनंती राहील की आपण लवकरात लवकर सकाळी मतदान करावं.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारसंघात 2,133 मतदान केंद्र आहेत. राज्यातल्या उद्याच्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या सादर करण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी 8:15 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. उद्योगपती राज कुंद्राच्या 98 कोटी रुपयांची मालमत्तेवर ईडीनं अर्थात सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली आहे. यामध्ये त्यांच्या आणि त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी यांच्या मालकीच्या निवासी सदनिका आणि समभागांचा समावेश आहे. मुंबई तसंच दिल्ली पोलिसांनी राज कुंद्रा यांच्या विरोधात दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून अवैध मार्गानं 6,600 कोटी रुपये जमवले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राज कुंद्रानं युक्रेनहून 285 बिटकॉईन्स देखील अवैध मार्गानं जमवले असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे. चित्रपट अभिनेता सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अनमोल बिश्नोई च्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करणार आहे. अनमोल हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ आहे. त्याच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सह आरोपी घोषित केलं आहे. अनमोल सध्या परदेशात असून आरोपींनी त्याच्याशी इंटरनेट दूरध्वनीच्या माध्यमातून संभाषण केलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना होणार आहे. पंजाब इथल्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.